छत परमेश्वराने प्रत्येकाला दिलेला आहे, याच्यात वाद नाही. परंतु त्याचबरोबर परमेश्वराने आपल्याला धन देखील दिलेला आहे. जसं आपण पाहतो मेटेरियल व्हॅल्यूज मध्ये रोटी, कपडा आणि मकान आहे, त्याचबरोबर मेटेरियल वस्तू मध्ये किंवा मेटेरियल व्हॅल्यूज मध्ये धन देखील आहे. धनही पर्याप्त धन परमेश्वराने दिलेला आहे. हा जनसंख्या वाढली तर धन, धनाची जी व्हॅल्यू आहे किंवा धनाची जी कमतरता प्रत्येकाला जाणवत आहे हे साहजिकच आहे. जसं आपण पाहतो की एका घरात 4 मेंबर्स राहत आहे आणि दुसऱ्या घरात 10 मेंबर्स राहत आहे, पगार एकच आहे, तर अवश्य आहे की 4 मेंबर्स राहणारे ते सुखी राहणार, कारण की मेंबर्स कमी आहे आणि धन त्यांचं आपसात जे काय आहे फक्त 4 लोकांमध्येच वाटलं जात आहे. परंतु इथे दुसऱ्या परिवारात आपण पाहतोय मेंबर्स वाटल्यामुळे त्यांचा धन 10 लोकांमध्ये वाटला जातोय आणि प्रत्येकाच्या वाटेत जे काय येत आहे तो कमी प्रमाणात मिळत आहे. आणि म्हणून आपण पाहतो की कुठं कुठं काय काय ठिकाणी त्यांना आपली इच्छा किंवा आपली अपेक्षा कमी करावी लागत आहे. परंतु धन हे प्रत्येकाला आहे. आज आपण पाहतो की जनसंख्या ही वाढत चाललेली आहे. जनसंख्या वाढण्याचं कारण पण काय आहे? एकच कारण आहे की आपण आपल्या काम वाचलेला म्हणा किंवा आपल्या इच्छेला कंट्रोल करू शकत नाही आणि त्यामुळे आपण पाहतोय की जनसंख्या वाढत चाललेली आहे. आणि ज्या ठिकाणी जनसंख्या वाढली त्या ठिकाणी अपेक्षा वाढले, जिथे अपेक्षा वाढले तिथे धनाची इच्छा झाली, धन कमवण्यासाठी वाईट मार्गाकडे मनुष्य वळू लागला. आणि या ठिकाणी पूर्णतः आपण पाहतोय की कलियुगातला जो गणित आहे, भ्रष्टाचारावर चालणारा हा गणित टोटली चुकत आहे. आणि म्हणून आपण पाहतोय की व्यक्ती मेटेरियल व्हॅल्यूज असताना देखील त्याचा योग्य वापर करत नाहीये आणि तो दुखी आणि अशांत होत चाललेला आहे. तो अजून याचा खचत चाललेला आहे आणि तेवढंच नव्हे टेन्शन त्याच्यामध्ये निर्माण होतोय. एकच आहे, मला धन अजून एकत्र करायचंय. ज्यासाठी म्हणतात मनुष्य पेट केले नाही पेटी केली कमात आहे, बरोबर. हीच कंडिशन झाली की आज व्यक्ती काय करतोय, पोटासाठी कमी आणि माझे बँक बॅलन्स कसे भरले जाणार याच्यासाठी त्याची ओढ चालू आहे. खरा नाही म्हणत नाही, परंतु जे काय आहे या कलियुगी जीवनात किती दिवस चालणार आहे? कलियुग आहे शेवटी, म्हणतात ना की कलियुगाला पण एक टाइम पिरियड आहे, त्या टाइम पिरियड पर्यंत तो चालणार आहे. जसं मनुष्याला एक आयु मर्यादा असते त्याच पद्धतीने कलियुगाला पण एक आयु मर्यादा आहे. आपल्याला माहित असावं की कलियुग आता म्हातारा झालेला आहे, कलियुग आता अंतिम श्वासावर आहे. ज्या अर्थी कलियुग अंतिम श्वासावर आहे अचानक काही घडू शकतं, अचानक काही होऊ शकतं हे सगळं आपलं अंतर्मन जाणत आहे. तरीही आपण या मेटेरियल व्हॅल्यूजच्या मागे इतके काय लागलेलो आहोत की त्याच्यात आपण पूर्ण आपलं श्वास म्हणा, संकल्प म्हणा, जीवन म्हणा व्यर्थ घालवत आहोत. आता हे मेटेरियल व्हॅल्यूज आवश्यक आहे नाही म्हणत नाही, रोटी, कपडा आणि मकान त्याचबरोबर धन संपत्ती आवश्यक आहे. आणि या जीवनात किंवा या संसारात राहत असताना अजून एक आपल्या सगळ्यांना आवश्यक आहे, ते आहे रेस्पेक्टफुल जीवन जगणं, ज्याला आपण म्हणू मान आणि प्रतिष्ठा. मान प्रतिष्ठा ही सगळ्यांना मिळत असतं, परंतु मान प्रतिष्ठेचा आपण अहंकार केला तर जे काय आपल्याला मिळत आहे तो मान अपमानात परिवर्तन होत असतो. म्हणून परमेश्वराने मानही सगळ्यांना दिलेला आहे. आज विचार करा, एक एक जे काही गुण आपल्यामध्ये आहे, एक एक विशेषता आहे, त्या विशेषतेला, त्या गुणांना ज्यावेळेस आपण कार्यात आणू तर त्या गुणांमुळे आपला मान वाढत असतो. परंतु आपण त्या गुणांचा गैरवापर केला किंवा ज्या गुणांमुळे आपल्याला मान मिळत आहे त्याचा आपण अभिमान करू लागलो, लक्षात घ्या, त्या ठिकाणी मान हा अपमानास्पद होतो आणि त्या ठिकाणी आपल्याला मान हानी भोगावी लागते किंवा सहन करावी लागत असते. मान आणि सन्मान किंवा मान आणि प्रतिष्ठा हे दोन्ही गोष्ट परमेश्वराने सगळ्यांना दिलेला आहे. त्याला नाही अजून काही तर स्वमान तर हे प्रत्येकाला आहेच आहे. दुसऱ्यांनीच मला मान दिला पाहिजे हे आवश्यक नाहीये, परंतु मी माझ्या स्वमानात राहू शकते. जितका आपण स्वतःच्या स्वमानात राहू ऑटोमॅटिक आपल्याला दुसऱ्यांकडूनही मान मिळत असतो. परंतु आपण स्वमानात न राहता दुसऱ्यांकडून अपेक्षा ठेवत असतो की यांनीही मला विचारलं पाहिजे, यांनीही मला मान दिला पाहिजे, यांनीही माझ्याकडे लक्ष दिलं पाहिजे. ज्यावेळेस आपण या पद्धतीने अपेक्षा ठेवतो किंवा मानाची इच्छा ठेवतो, त्या ठिकाणी मान आपल्याला मिळत नाही. म्हणून मान मिळवण्याचं सहज सोपा गणित आहे की स्वमानात राहा. स्वमानात म्हणजे वास्तविक मी कोण आहे, मी एक आत्मा आहे, मी आत्मा आहे, या स्वमानात राहणं आणि मी आत्मा परमात्म्याची संतान आहे हा जो स्वमान आहे, खूप मोठा स्वमान आहे. मी आत्मा परमेश्वराच्या नजरेतली आत्मा आहे, परमेश्वराचं माझ्यावर पूर्ण लक्ष आहे, या स्वमानात राहणं म्हणजे खूप मोठं मान प्राप्त करणं आहे. आणि या स्वमानात ज्यावेळेस आपण राहू, या नशेत ज्यावेळेस आपण राहू, या निश्चयात ज्यावेळेस आपण राहू, तर ऍटोमॅटिक तुम्हाला जाणवणार की दुसऱ्यांकडूनही आपल्याला मान मिळायला लागतो. हे झाले मेटेरियल व्हॅल्यूज. आता याच्या बरोबर आपल्या जीवनात सुख शांती पाहिजे तर स्पिरिच्युअल व्हॅल्यूज पण होणं गरजेचं आहे. आता जसं तुम्हाला आधी सांगण्यात आलं, अंतर्मन आणि बाह्यमन किंवा आंतरिक यात्रा आणि बाह्य यात्रा, त्याच पद्धतीने थोडस कुठं मेल खाणारही विषय आहे. ज्याच्यात आपण पाहतोय, एक आहे मेटेरियल व्हॅल्यूज जे बाह्य जगातलं आहे, आणि दुसरा आहे स्पिरिच्युअल व्हॅल्यूज जे अंतर जगातलं आहे. स्पिरिच्युअल व्हॅल्यूज मध्ये दोन गोष्टी येतात. एक आहे पर्सनल अपलिफ्टमेंट, म्हणजे स्व प्रगती करणं. परंतु आपण आपली प्रगती कशी करू शकू? बघा, प्रत्येक व्यक्तीची प्रगती होत असते त्याच्या गुणांमुळं, त्याच्या आंतरिक शक्तींमुळं. मी असा विचार केला की दुसऱ्यांनी मला पुढे केलं पाहिजे तर दुसरे आपल्याला कुठपर्यंत पुढे करतील. समजा मी पाऊलच पुढे घेत नाहीये किंवा पुढे सरकण्याचा प्रयत्नच करत नाहीये किंवा हिंमतच करत नाहीये, तर पुढची बाकी व्यक्ती पण मला कुठपर्यंत ढकलत राहणार आहे. तर याच्यासाठी आपल्याला स्वतःची प्रगती करायची आहे, आणि ती तेव्हाच शक्य आहे जेव्हा आपण स्वतःला ओळखू की माझ्यामध्ये कुठले विशेष गुण आहे किंवा माझ्यामध्ये कुठली विशेष शक्ती आहे. ज्यावेळेस आपण स्वतःच्या गुणांना आणि शक्तींना समजू, तेव्हाच आपण पर्सनल अपलिफ्टमेंट करू शकू. त्याच्यासाठी काही गुणांना आपल्याला आपल्यामध्ये डेव्हलप करावे लागणार आहे. याच्यात दोन गोष्टी आहेत की काही गुण असे आहे जे आपल्यामध्ये ओरिजिनल स्वरूपात आहे, आणि काही असे गुण आहे जे आपल्यात नाहीये परंतु ते आपल्याला आपल्यामध्ये डेव्हलप करावे लागणार आहे. काही असे गुण आहे जसं की सत्यता, नम्रता, धैर्यता, मधुरता, हर्षित मुक्ता, पवित्रता, हे असे काही गुण आहे. यापैकी काही गुण आपल्यामध्ये असतात, खूप स्ट्रॉंगली असतात. काही गुण आपल्यामध्ये असतात परंतु त्याला तेवढं स्ट्रॉंगनेस नसतं किंवा तेवढ्या मोठ्या प्रमाणात नसतं, आणि काही गुण आपल्याला आपल्यामध्ये जाणवतही नाही. तर आपण पाहिलात की स्ट्रॉंगली आपल्यामध्ये काही असे गुण असतात जे आपले असतात, आणि काही गुण आपल्याला आपल्यामध्ये डेव्हलप करावे लागतात. आणि जे आता तुम्हाला गुण सांगण्यात आले, हे गुण पैकी काही गुण तुमच्यामध्ये असणारच, आणि आपण स्वतःही महसूस करतो की एखादा गुण माझ्यामध्ये फर्मली विथ कॉन्फिडन्स आपण म्हणतो की हा गुण माझी पर्सनॅलिटी आहे किंवा माझी ओळख या गुणामुळे होत असते. म्हणजे ते तुमचं स्ट्रॉंगली तुमच्यामध्ये तुमचं व्यक्तिमत्व दाखवत आहे. असेही काही गुण आपल्यामध्ये आतमध्ये लपलेले असतात जे बाह्य रूपात कार्यशील असतात आणि आपली पर्सनॅलिटी ती बनवत असते. काही असे गुण असतात जे आपल्यात असतात परंतु कधी कधी ते कार्य करत असतात, परंतु तेही चांगले गुण असतात परंतु क्वचित ते कार्य करत असतात. आणि काही असे गुण असतात ज्याला आपल्याला आपल्यामध्ये डेव्हलप करण्याची आवश्यकता असते, कारण की ते गुण नसल्यामुळे आपल्याला जी प्रगती आयुष्यात करायची आहे ती आपण करू शकत नाही. तर शांत मनाने, एकाग्र मनाने अंतर जगात जाऊन ज्यावेळेस आपण त्या गुणांना पाहू की कुठल्या गुणांची मला गरज आहे मला माझ्या पथावर पुढे जाण्यासाठी, तर त्या गुणांना आपल्यामध्ये आपल्याला इम्प्लिमेंट करावं लागेल, आपल्यामध्ये आणावं लागेल. त्याच्यासाठी आपल्याला मेहनत करावी लागणार आहे, त्याच्यासाठी खास आपल्याला लक्ष द्यावं लागणार आहे की ज्यावेळेस आपण बाह्य जगात वावरत असतो, समजा सत्यता आपण थोडक्यात हा गुण घेऊया, आपल्याला जाणवत आहे की सत्यता माझ्यामध्ये कमी आहे, ज्यावेळेस आपण बाह्य जगात वावरत असतो तर खास आपल्याला लक्ष ठेवायचंय की मला सत्यनीच वागायचंय, जे काय सत्य आहे त्याला मला स्वीकारायचं आहे. कारण की कधी कधी आपण असंही पाहतो की काही लोकांना छोट्या छोट्या गोष्टींमध्ये खोटं बोलायची सवय असते. कारण नाहीये, परंतु खोटं बोलून कुठेतरी आपण सेफ होण्याचा प्रयत्न करतो. त्या ठिकाणी सेफ आणि अनसेफचा विषयही नसतो, तरी एक तो संस्कार बनलेला असतो. ज्यावेळेस आपल्याला कळतं की आपल्यामध्ये हा दुर्गुण आहे आणि त्याच्यासाठी सत्यतेचा गुण हवाय, तर त्या ठिकाणी हे खूप आवश्यक आहे की रोजच्या जीवनात आपण वावरत असताना त्या गुणाकडे लक्ष देणं आणि त्या पद्धतीने वागणं हे आवश्यक आहे. आणि नंतर तुम्ही पाहणार की हळूहळू तो गुण आपल्यामध्ये विकसित होत जातो आणि तो आपला ओरिजिनल गुण बनतो आणि तीच आपली पर्सनॅलिटी तयार होत असते. आणि एक नवीन पर्सनॅलिटी ज्यावेळेस आपली तयार होते, एक नवीन ओळख आपली होते, आणि ही नवीन ओळख, ही नवीन पर्सनॅलिटी आपली तयार झाली स्पिरिच्युअल व्हॅल्यूज मुळ. हे व्हॅल्यूज जे आहे, आध्यात्मिक व्हॅल्यूज, आध्यात्मिक मूल्य, आध्यात्मिक मूल्य मध्ये काय आहे? आध्यात्मिक मूल्य म्हणजे गुणांनी संपन्न, जे गुण आपल्याला सांगण्यात आले या गुणांनी संपन्न म्हणजेच आध्यात्मिक मूल्य आहे. म्हणजे आत्म्याशी निगडीत हे मूल्य आहे. आत्म्याशी निगडीत ज्या हे मूल्यांना आपण विकसित आपल्यामध्ये करू, तेव्हा आपल्याला जाणवेल की आपली पर्सनॅलिटी अपलिफ्टमेंट होत आहे किंवा पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट होत आहे किंवा आपली एक आयडेंटिटी वेगळ्या पर्सनॅलिटीच्या रूपात होत आहे. त्याचबरोबर दुसरा प्रकार स्पिरिच्युअल व्हॅल्यूजचा आहे, तो आहे गॉड रिअलायझेशन. गॉड रिअलायझेशन म्हणजे की परमेश्वरावर श्रद्धा, अनुभूती करणं, परमात्मा अनुभूती आपण कसं करू शकू. कारण की ज्यावेळेस आपण अध्यात्म विषय घेतो तर याच्यात आत्मा आणि परमात्मा म्हणजे आपली आंतरिक पर्सनॅलिटी आणि त्याचबरोबर परमात्मा जो स्रोत आहे तो आपल्या पर्सनॅलिटीला मोटिवेट करणार आहे. या दोन गोष्टींकडे लक्ष देणं आवश्यक आहे. तर याच्यात आपण हे पाहूया की गॉड रिअलायझेशन आपण कसं करू शकू. गॉड रिअलायझेशन साठी परमेश्वरावर निष्ठा होणं आवश्यक आहे, त्यांच्यावर निश्चय होणं आवश्यक आहे, त्यांच्या प्रति श्रद्धा ठेवणं खूप गरजेचं आहे, आणि त्याचबरोबर आपण समर्पण भावनाही ठेवली पाहिजे आणि परमेश्वराच्या अनुभूतीसाठी त्याग हे आवश्यक आहे. त्याग हे अत्यंत गरजेचं आहे. आपल्याला परमात्मा अनुभूती करायची असेल तर त्याग म्हणजे कुठला त्याग? त्याग म्हणजे आपल्याला घर, संसार, प्रपंच किंवा मित्र संबंधींचा त्याग करायचा नाहीये. या ठिकाणी आपल्याला त्याग करायचा आहे आपल्या दुर्गुणांचा, विकारांचा, ज्या विकारांना आज आपण धरून बसलेलो आहोत. आपल्याला त्याग करायचा आहे मेटेरियल काही गोष्टींचा, आपल्याला त्याग करायचा आहे काही इच्छांचा, किंवा जे आपल्यामध्ये इच्छा आहे त्या गोष्टींचा आपल्याला त्याग करावा लागणार आहे. तेव्हाच आपल्याला परमात्मा अनुभूती होऊ शकणार आहे. आपण पाहतो परमेश्वराप्रती श्रद्धा तर आपली आहे, परंतु ती श्रद्धा अंधश्रद्धेत कुठेतरी बदलत असेल तर त्या ठिकाणी आपल्याला परमात्मा अनुभूती होऊ शकणार नाही. समर्पणता परमेश्वराप्रती आहे, परंतु समर्पणताच्या मागे कुठेतरी स्वार्थ चढलेला आहे तर तो समर्पणता काही अर्थाचा राहणार नाही. त्याचबरोबर निष्ठा परमात्मा प्रती आहे, परंतु निष्ठा आपण एवढ्यासाठी ठेवतोय कारण की माझ्या मनात अनेक अपेक्षा आहे आणि हे पूर्ण करण्यासाठी मी निष्ठा परमेश्वरावर ठेवत आहे, तर कधीही आपली इच्छा पूर्ण होणार नाही. तर परमेश्वरावर निष्ठा, श्रद्धा, समर्पणता किंवा त्याग भावना हे तेव्हाच शक्य आहे जेव्हा हे सगळं निष्पाप मनाने किंवा निस्वार्थ भावनेने आपण करत असतो. भक्ती मार्गात आपण हे सगळं करत असताना आपण नेहमी म्हणत असतो, एवढं सगळं माझ्या मनात असून देखील परमेश्वराप्रती निष्ठा आहे, श्रद्धा आहे, प्रेम आहे, आपलेपणा आहे, त्याचबरोबर समर्पणता पण असते, आणि व्रत वैकल्य किंवा आपण दान पुण्य, तीर्थयात्रा हे सगळं करत असतो. एवढं सगळं करून देखील अनेकांच्या मनात हा प्रश्न असतो की आम्हाला परमात्मा अनुभूती होत नाही, आम्हाला परमात्म्याची अस्तित्वाची जाणीव होत नाही किंवा आम्हाला त्यांच्या मदतीचा अनुभव होत नाही. का होत नाही हे बारकाईने आपण विचार केला तर फक्त श्रद्धा आणि त्याचबरोबर निष्ठा आणि विश्वास हेच पर्याप्त नाहीये, परंतु त्याच्या बरोबर योग्य ज्ञान असणंही आवश्यक आहे. कारण की ज्या गोष्टीवर तुम्ही श्रद्धा ठेवताय, विश्वास ठेवताय, निष्ठा ठेवताय, समर्पण ज्या गोष्टीसाठी तुम्ही करत आहात आणि ज्या गोष्टीला प्राप्त करण्यासाठी तुम्ही त्याग करत आहात, त्याचा पूर्ण परिचय होणं तेवढंच गरजेचं आहे. जसं आपण पाहतो ही एक पत्नी पतीवर सर्वस्व समर्पण करते आणि त्याच्यासाठी ती काही त्याग करायला तयार असते. कारण काय आहे तर तिला आपल्या पतीचा पूर्ण परिचय आहे. परंतु ज्यावेळेस आपण भक्त म्हणतो की माझी श्रद्धा, माझा विश्वास, माझं प्रेम, माझी निष्ठा, माझं समर्पणता हे सगळं परमेश्वरासाठी आहे, मी एवढं सगळं काय घर दार प्रपंच याचा त्याग परमेश्वरासाठी करत आहे, परंतु परमेश्वराचा परिचय काय, परमेश्वर कोण आहे, त्यांचं माझ्याशी काय संबंध आहे, जेव्हापर्यंत आपल्याला त्यांचा पूर्ण परिचय नाहीये तेव्हापर्यंत आपण वर रिअलायझेशन देखील करू शकणार नाही. त्याला रिअलाइज करण्यासाठी त्याचं पूर्ण परिचय होणं आवश्यक आहे. आणि त्यांचा परिचय देणार कोण? अनेक संस्था आहे, अनेक जगात लोक आहे जे आध्यात्मिक कार्य करत असतात. अनेक आपण पाहतोय की धर्मग्रंथ आहे, धर्मशास्त्र आहे जे परमेश्वराचा परिचय देत असतात. हे सगळं वाचून देखील किंवा गुरु गोसाईंपर्यंत आपण जातो तरीही आपल्याला परमेश्वराची प्राप्ती होत नाही, याचं कारण काय आहे? मग आपल्याला परमेश्वराचा परिचय कोण देणार, परमेश्वराचा परिचय देणारा कोण आहे? एवढं सगळं वाचून देखील, एवढी तीर्थयात्रा करून देखील, एवढी गुरु गोसाई करून देखील समजा मला परमात्म्याची प्राप्ती होत नाहीये तर कुठंतरी गणित चुकत आहे. परमेश्वराचा परिचय मला योग्य पद्धतीने मिळत नाहीये, परमेश्वराचा परिचय देणार कोण? परमेश्वराने सांगितलेलं आहे गीतेत की माझा परिचय कोणीही देहधारी व्यक्ती मनुष्य मात्र देऊ शकत नाही. माझा परिचय देण्यासाठी मी स्वतः या सृष्टीवर अवतरित होतो, येण्याची वेळ पण त्यांनी आपली सांगितलेली आहे. गीते त्यांनी सांगितलेलं आहे,
यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानम धर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम् परित्राणाय साधूना विनाशाय च दुष्कृता धर्म संस्थापनार्थाय संभवामि युगे युगे.
जेव्हा धर्माची अतिशय ग्लानी होते अशा वेळेस मी या सृष्टीवर अवतरित होतो. कुराण मध्ये पण अल्लाने हे सांगितलेलं आहे की ज्यावेळेस कयामतची वेळ येणार तेव्हा अल्ला स्वतः या सृष्टीवर येणार आणि कब्र दाखील लोकांना या कब्रिस्तान मधून मुक्त करणार. म्हणजेच की आता ती वेळ चालू आहे, कयामतची वेळ. भले ते कुराणाची कयामतची वेळ असो किंवा ती गीतेतली महाभारताची वेळ असो, परंतु ती वेळ येऊन पोहोचलेली आहे आणि स्वयं परमपिता परमात्म्याचं या सृष्टीवर अवतरण देखील झालेलं आहे. स्वयं परमात्मा या सृष्टीवर अवतरित होऊन त्यांचा परिचय ते स्वतः देत आहे. आज परमेश्वराला या सृष्टीवर अवतरित होऊन 72 वर्ष झाले. हा अवश्य आहे की तुम्हाला आश्चर्याचा धक्का बसेल, परंतु हे तेवढंच सत्य आहे. कारण की स्पेशल व्हॅल्यूज आपल्याला आपल्यामध्ये वाढवायचं असेल किंवा आपल्याला आपल्यामध्ये स्पेशल व्हॅल्यूज आणायचं असेल तर परमेश्वराला ओळखणं तेवढंच गरजेचं आहे. आणि त्यासाठी परमेश्वर या सृष्टीवर आलेले आहे हे समजून घेणं तेवढंच आवश्यक आहे. आणि हे स्पेशल व्हॅल्यूजला बढावा देणारा खूप सुंदर विषय आहे की योग्य पद्धतीने परमेश्वराला ओळखणं आणि त्यांच्याशी आपलं संबंध स्थापित करणं. जितकं आपण आपलं संबंध परमात्म्याशी स्थापित करू तेवढं तुम्हाला जाणवणार की आपला योग परमात्म्याशी लागत आहे आणि स्पिरिच्युअल व्हॅल्यूज आपल्यामध्ये वाढत आहे. आणि स्पिरिच्युअल व्हॅल्यूज मध्ये दुसरा विषय जो आपण गॉड रिअलायझेशनचा घेतलेला आहे तो आपल्याला असा अनुभव होईल जसं आपण पाहतो की मुलगा ज्यावेळेस वडील घरात आल्याबरोबर किंवा वडिलांचा हात धरतो त्याला आनंद होतो, त्याला खुशी होते आणि तो पिशवी धरून बघायला लागतो की वडिलांनी माझ्यासाठी काय आणलंय. बिलकुल त्याच पद्धतीने ज्यावेळेस आपल्याला शिव परमात्म्याचा पूर्ण परिचय प्राप्त होईल आणि ते नातं ज्यावेळेस आपण जोडतो की तो माझा पिता आहे आणि मी त्याची संतान आहे, त्या ऑटोमॅटिक तुम्हाला जाणवणार की एक गॉड रिअलायझेशन आपल्याला होत जाणार, एक जवळचं नातं आपल्याला जाणवणार, एक आनंद, एक खुशी आणि एक प्रेम आपल्याला त्यांच्याकडून मिळत राहणार. आणि तो आनंद, ती खुशी आणि तो प्रेम अद्भुत आहे. जे फक्त आपण फक्त त्याचा अनुभव घेऊ शकू, त्याला वर्णन नाही, त्याला शब्द नाही. परंतु हे सगळं कधी शक्य आहे? ज्यावेळेस आपण स्पिरिच्युअल व्हॅल्यूज आपल्यामध्ये वाढू, तर मेटेरियल व्हॅल्यूज बरोबर स्पिरिच्युअल व्हॅल्यूज ही होणं आवश्यक आहे. ज्यावेळेस या दोन्ही गोष्टींचा बॅलन्स असेल, निश्चितच टेन्शन फ्री लाईफ आपण जगू शकू, निश्चितच आपण जीवनात सुख शांतीची अनुभूती करू शकू, निश्चितच आपलं जीवन खूप सुंदर बनवू शकू आपण. कारण की संसार सोडून आपण आपल्याला कुठं जायचं नाहीये, राहायचं या संसारातच, सोडायचं कोणाला नाहीये, प्रपंचातच राहायचंय. कारण की आजपर्यंत आपण हे ऐकलेलं आहे की परमेश्वराला प्राप्त करण्यासाठी आपल्याला खूप मोठा त्याग करावा लागतो. आपल्याला घर, दार, प्रपंच, संसार, मुलं, बाळ, मित्र, संबंधी आणि त्याचबरोबर जे काही सुख शांती वैभव आहे या सगळ्या गोष्टींचा त्याग करावा लागतो, तेव्हा कुठे आपल्याला परमात्म्याची प्राप्ती होते. परंतु तसं नाहीये. आपल्याला या सगळ्या गोष्टींमध्ये राहूनही स्पिरिच्युअल व्हॅल्यूज आपण वाढवले आणि या दोन्ही गोष्टींचं बॅलन्स ठेवलं, तर आपण खूप उत्तम पद्धतीने जीवन या कलियुगी जीवनातही जगू शकू. कारण की माउंट आबू राजस्थान मध्ये ब्रह्मकुमारी ईश्वरी विश्वविद्यालयाचं जे मुख्यालय आहे, या ठिकाणी सुंदर पद्धतीने आपण पाहू शकतो.